हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूष्ट मे प्रसूष्ट मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचे खरे खुरे अंतेवासी ठरलेले स्वामी माधवनाथ यांच्या जीवनाचं आणि कार्याचं गमक म्हणजे त्यांनी आयुष्यभर केलेला सोहम ध्यान साधनेचा प्रसार। ध्यानमार्गी कर्ममार्गी आणि सेवामार्गी साधक घडवण्याचं स्वप्न मुळात पाहिलं होतं स्वामी स्वरूपानंदांनी आणि त्याला सत्यात उतरवलं त्यांच्या शिष्योत्तमांनी। आपल्या तारुण्यात स्वामी स्वरूपानंदांनी एक उदात्त उन्नत कार्यप्रवण युवा पिढी उभारायची खूणगाठ बांधली होती। त्यासाठी पुण्यासारखी कर्मभूमीही निश्चित केली होती। पण परमेश्वराचा संकल्प काही निराळाच होता। स्वरूपानंदांचं अवघ जीवन पावसमध्ये अकर्मणी कर्मयोगात व्यतीत होणार होतं आणि त्यांच्या अंतरंग शिष्यामार्फत कर्मणी अकर्मातून शुद्ध परमार्थाचं अद्भुत कार्य उभं राहणार होतं। आपल्या सद्गुरूंच्या सतत स्मरणात त्यांनीच दिलेल्या प्रेरणेनी स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली होती। पै गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गजरती संघ या माऊलींच्या ओवीनुसार स्वरूपानंदांच्या चरणांशी लाभलेलं सद्गुरूंच्या हळुवार उच्चारातून आणि कोमल स्पर्शातून प्रगटलेलं सोहमगुज स्वामी माधवनाथ आषाढातल्या मेघांप्रमाणे त्रिलोकात गर्जून सांगत होते. ध्यानाचा अंतरंग अभ्यास स्वतः पूर्णत्वाला पोचून सुद्धा अधिकाधिक उत्साहाने करत होते आणि जमलेल्या सर्वांकडून करवून सुद्धा घेत होते. आम्हा मुलांना घेऊन तीन तीन तासांच्या बैठकी केल्यामुळे माझ्यासारख्या साधकांना एका जागी डोळे न उघडता बसून मनाची नांगी मोडून टाकण्याचं धैर्य प्रदान केलं. आधुनिक काळातला हा चमत्कारच म्हणावा लागेल. तीन तासांची बैठक झाली की स्वामीजींना पाहण्यात फार आनंद वाटत असे. त्यांची मुद्रा विलक्षण शांत असे. किंचित वाढलेली दाढी, आनंद सरोवरींची कमळं वाटावेत असे डोळे, भगवी लुंगी आणि पिळदार देहयष्टीला लाभलेली सुवर्णकांती, स्वामीजींच्या उजव्या हाताला लागून असलेली खिडकी ध्यानानंतर ते थोडीशी किलकिली करत. ती पूर्व दिशा असल्यामुळे सूर्याची किरणं आतुरतेनी आत शिरत, स्वामीजींची मूर्ती त्या प्रकाशात एखाद्या दिव्य शिल्पासारखी भासायला लागे. आपण या जगातून कुठेतरी दूरवर कदाचित वैकुंठात आहोत आणि काळ या ठिकाणी असाच गोठून जावा असं आम्हाला वाटायचं. ज्ञानेश्वरी वाचताना त्यांच्या डाव्या बाजूच्या पलंगावर बसलेल्या मातोश्रींना पाहून वैकुंठाला पूर्णता प्राप्त झाल्याचं समाधान वाटे. अशाच एका मंगल प्रभाती ज्ञानेश्वरी वाचनानंतर स्वामीजी म्हणाले, तुम्ही मुलं तीन तीन तास ध्यानाला बसता, स्वामीजी असते तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. ध्यान हा परमात्मप्राप्तीचा थेट मार्ग आहे, पण कट्टानी ध्यान केलं पाहिजे. ध्यान करताना आपण अत्यंत जागृत सावध राहिलं पाहिजे. सावधपण निसटलं तर कधी झोप लागून जाईल सांगता येत नाही. बोलण्याच्या ओघात त्यांना काहीतरी आठवलं असावं. ते पुढे सांगू लागले, माझ्याकडे मागे एक साधक कधी कधी ध्यानाला येत असत. वयस्कर होते, गुरुदेव रानड्यांच्या संप्रदायातले होते, नेमाची साधना करणारे. मला म्हणायचे, बाळासाहेब तुमच्याबरोबर ध्यान करायचं आहे. एकदा असेच आम्ही ध्यानाला बसलो. कट्ट्याच्या नेमाला बसतात तशी डोक्यावरून त्यांनी शाल ओढून घेतली होती. थोड्या वेळाने त्यांना गाढ झोप लागली. त्यांनी घोरायलाही सुरुवात केली. काही काळ गेल्यावर ते पुन्हा जागे झाले असावेत. त्यांचं घोरणं थांबलं. किंचित सस्मित मुद्रेनी स्वामी पुढे म्हणाले, आमचं ध्यान संपल्यावर निघताना मला म्हणाले, वा बाळासाहेब, तुमच्याबरोबर आज नेमाची बैठक फारच उत्तम झाली. स्वामीजी हसत म्हणाले, गाढ झोप लागली याची वार्ता पण त्यांना नव्हती, छान बैठक झाली म्हणत होते. मला मनातल्या मनात खूप लाजल्यासारखं झालं, कारण कधी कधी ध्यानातच पेंग येण्याचा अनुभव मला नवीन नव्हता. स्वामीजींनी नकळत ध्यानातल्या बेसावधतेबद्दलचा इशारा दिला होता. पुढे म्हणाले, असेच एक नामधारक साधक मला म्हणाले की तुमच्या साधनेच्या खोलीत नामसाधना करूयात. झालं, आम्ही दोघं श्वासावर नाम घ्यायला बसलो. बसताना असं ठरलं की अर्धा तास नामाची बैठक करायची. आम्ही बसल्यापासून दर पाच पाच मिनिटांनी कोटाच्या खिशातून घड्याळ काढून घड्याळात किती वेळ झाला बघायला त्यांनी सुरुवात केली. एकूण अर्ध्या तासामध्ये त्यांनी सात आठ वेळा घड्याळ बघितलं असेल. असं नाम घेऊन कसं चालेल? ती काय कवायत आहे का? गोंदवलेकर महाराजांना असं नाम घेतलेलं आवडेल का? स्वामीजींचा साधनेविषयीचा जिव्हाळा त्यांच्या सांगण्यातून प्रगट होत होता. साधना अत्यंत आदरानी, निष्ठेनी, प्रेमानी आणि मुख्य म्हणजे सावधपणाने करावी असा त्यांचा नेहमीच कटाक्ष असे. स्वामी स्वरूपानंदांबद्दलचे त्यांचे भाव किती सखोल आणि उत्कट होते याचा तपास लागणं हे केवळ अशक्य होतं. तरीही प्रसंगोपात ते स्वरूपानंदांविषयी जेव्हा बोलत तेव्हा याची थोडीफार कल्पना येत असे. स्वामी स्वरूपानंदांचा बोध आणि त्या बोधाला अनुरूप करस्पॉन्डिंग अशी त्यांची प्रकृती याचं अतिशय मार्मिक वर्णन स्वामी माधवनाथ करत असत. खांडेकरांकडच्या केंद्रात एकदा स्वरूपानंदांचा विषय निघाला होता तेव्हा स्वामी म्हणाले, स्वामींची शरीर प्रकृती अत्यंत विकल होती, त्यामुळे ते देहाच्या अंगांनी खूप काम करू शकत नव्हते. 1968 सालापर्यंत त्यांच्याकडे फारसे कोणी साधकही येत नसत. 1968 मध्ये दीपलक्ष्मीच्या स्वरूपानंद विशेषांकामुळे ते महाराष्ट्रात सर्वदूर माहिती झाले आणि मग भक्तांचा ओघ त्यांच्याकडे सुरू झाला. 1933-34 सालापासून ते 1968 पर्यंत ते तसे जगाला अज्ञातच राहिले, पण त्यामुळे आपल्याच ठिकाणी आपल्याच आत्मरूपामध्ये ते जवळपास 34-35 वर्ष डूब देऊन राहू शकले. एखादा मुरलेला मोरावळा असावा तसे अंतर्बाह्य बोधात ते मुरून गेले होते. खूप भक्तांची गर्दी, उत्सव, महाप्रसाद वगैरे बाबतीत ते उदासीनच होते. स्वामीजींनी बोलताना थांबून स्वरूपानंदांच्या तसबिरीकडे दृष्टी वळवली. अशा रीतीने पाहताना त्यांची मुद्रा क्षणासाठी अतिशय भावविभल होऊन जाई. जणू आपल्या अंतःचक्षूंनी ते त्यांना न्याहाळत असत, त्यांच्याशी मूक प्रेमाची भाषा बोलत. मग पुन्हा सर्वांकडे वळत म्हणाले, स्वामींनी जितका शुद्ध पद्धतीने परमार्थ सांगितला तितका कुणाला सांगणं खरोखरीच कठीण आहे. सेवा मंडळातर्फे स्वामीजींचा जन्मोत्सव साजरा होत असे, त्याला परगावचे अनुग्रहित साधक येतच पण पंचक्रोशीतले शेकडो लोक येत असत. प्रचंड गर्दी होई, स्वामीजींना ते सर्व झोपणं झेपणं शक्य नव्हतं. म्हणून उत्सव स्वामीजींच्या घरी म्हणजे गोडबोल्यांच्या घरी होत असे. स्वामीजी देसायांच्याच घरी असत. एका उत्सवात त्यांना व्हील चेअरवरून देसायांच्या अंगणात आणलं होतं. वरच्या घरी उत्सव जोरात सुरू होता. स्वरूपानंद महाराज की जय असा जय जयकार खाली देसायांच्या घरी सुद्धा ऐकू येत होता. ते ऐकून स्वरूपानंद सेवेकऱ्याला म्हणाले, यातला महाराज की जय शिल्लक राहणार आणि स्वरूपानंद मात्र निघून जाणार असं दिसतंय. हे सांगून स्वामी म्हणाले, आपल्या स्वरूपाचा आनंद प्राप्त करून घ्या असं स्वामींना खरं सांगायचं होतं, पण महाराज की जय म्हणजे नुसता उत्सव आणि जेवणावळी अशा गोष्टींनी तो स्वरूप बोध राहणार कसा. सद्गुरूंचं तीव्र स्मरण स्वामीजींना होत असावं. स्वामी स्वरूपानंदांचं प्रेम, साधना, बोध आणि निस्संदिग्ध ज्ञान याविषयी ते अत्यंत आवेगाने बोलत होते. स्वरूपानंदांचं राय परांजपे यांनी लिहिलेलं चरित्र वाचण्यासारखं आहे. ते म्हणाले, तरीसुद्धा स्वरूपानंदांचं अंतरंग उलगडणारं चरित्र अजून व्हायला पाहिजे. मला मागे अनेकदा वाटे की स्वामीजींचं साधकांसाठी चरित्र आपण लिहावं. स्वामी किती मोठे होते, देसायांच्या घरी पडवीलगतच्या खोलीत 40 वर्ष वास्तव्य केलेल्या अत्यंत कृश देहाच्या या महात्म्याची खरी ओळख जगाला होण्याची गरज आहे. परंतु तसे चरित्र मी न लिहिण्याचा निर्णय घेतला. स्वामी माधवनाथांनी आपल्या सद्गुरूंची अलौकिक मूर्ती आम्हा साधकांच्या हृदयात स्थापन केलीच होती. स्वरूपानंदांना देहानी पाहण्याचं भाग्य लाभलं नसलं तरी त्यांचं भावचरित्र मात्र फार मोठ्या सामर्थ्यांनी स्वामीजींनी सर्वांना उलगडून दाखवलं होतं. माझ्या मनात विचार आला की स्वामी, आपण स्वरूपानंदांचं चरित्र न लिहिण्याचा निर्णय का घेतलात? परंतु हा फक्त अस्फुट विचार राहिला. असा प्रश्न स्वामींना विचारण्याचं धाडस माझ्यात नाही. आपल्या सद्गुरूंच्या विरहानी व्याकुळ झालेल्या त्यांच्या मुद्रेकडे बघून हा विचार जागच्या जागी स्तब्ध झाला. काही प्रश्न हे उत्तर मागण्यासाठी नसतात या कठोर सत्याची जाणीव मला झाली.
पावसमध्ये जे कार्य स्वामी स्वरूपानंदांच्या पश्चात समाधी मंदिराचं आणि स्वरूपानंदांची महता वाढवण्याचं कार्य तिथल्या विश्वस्तांच्या भूमिकेप्रमाणे उत्तम झालं. स्वरूपानंदांना त्याच्यातलं काय काय अपेक्षित होतं असा स्वामीजींना प्रश्न पडे आणि मिलिंददादांनी स्वामी स्वरूपानंदांना न विचारलेला प्रश्न दुकानात कोणीतरी स्वामी माधवनाथांना न विचारलेला प्रश्न की तुम्ही चरित्र का लिहित नाही, स्वरूपानंदांचं तुम्ही लिहायला पाहिजे असा कोणीतरी विचारलेला मी ऐकला. मी तिथे उपस्थित होतो तेव्हा स्वामीजी म्हणाले की स्वरूपानंदांचं जे चरित्र लोकांच्या समोर आलेलं आहे त्यांचं जर खरं चरित्र लिहायचं झालं तर अनेक व्यक्तींच्या भावना दुखावतील, पण त्यामुळे एक मात्र घडतं की या व्यक्तींच्या भावना दुखावतील म्हणून हे सांगता येत नाहीये. या सगळ्या व्यक्ती अजून विद्यमान आहेत आणि निष्कारण अशा प्रकारची संघर्ष किंवा राळ उठणं हे स्वामीजींच्या प्रकृतीत नव्हतं, त्यांना ते नको वाटत होतं. त्यामुळे स्वरूपानंदांचं साधकोपयोगी चरित्र असं जे स्वामी माधवनाथांना लिहायचं होतं ते कार्य अपुरंच राहिलं. ते असं म्हणत असत की त्याच्यासाठी काही काळ जायला लागेल तर कदाचित पुढं मागं मी ते लिहीन असं म्हणायचे आणि मी ते त्यांच्याकडून ऐकलं. तर मागच्या वेळेला मी सांगत होतो की सांप्रदायिक कार्य करत असताना स्वामी माधवनाथांना कशा रीतीने अडचणींना तोंड द्यायला लागलं December 1974 साली झालेल्या स्वरूपानंदांच्या जयंती उत्सवासाठी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर लगेचच झालेल्या 15 ऑगस्टला स्वरूपानंदांनी देह ठेवला 15 ऑगस्ट 1974 आणि हा उत्सव 15 डिसेंबर जन्मदिन स्वामीजींचा तेव्हा साजरा दरवर्षीप्रमाणेच पावसमध्ये तो आणि इतर ठिकाणी असा साजरा होतो. 15 डिसेंबरला बाकी सर्व ठिकाणी साजरा होतो आणि तिथीच्या अनुषंगाने पावसमध्ये साजरा होतो. आतापर्यंत वाढदिवस म्हणून साजरा होत असणारा हा दिवस आता जयंती उत्सव म्हणून पहिलाच साजरा होण्याचा प्रसंग होता. पुण्यातही तो स्वरूपानंदांच्या भक्तांनी साजरा केला. 15 डिसेंबरला स्वामी माधवनाथांच्या प्रवचनाच्या तिथेही भागेश्वर निवासमध्ये तो उत्तम साजरा झाला. आणि मग तिथीनी साजऱ्या होणाऱ्या जयंती समारंभासाठी स्वामीजी पावसला गेले. पावसला कोणत्याही उत्सवाला जाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पावसच्या भेटीमध्ये अनेक साधकांशी त्यांचं बोलणं झालं. त्या उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या स्वरूपानंदांच्या अनुग्रहितांना स्वामीजींनी सोहम साधनेवर भर देण्याच्या दृष्टीनेच मार्गदर्शन केलं. एका बैठकीत बोलताना त्यांनी सांगितलं की स्वामीजींनी सर्वांना सोहम साधनाच सांगितलेली आहे. सोहम बोधावरच स्वामी स्वरूपानंदांचा भर होता, किंबहुना तेच स्वामी स्वरूपानंदांचं अवतार कार्य होतं. अगदी अखेरच्या दिवसात एका रात्री स्वामीजींनी स्वतः ओम राम कृष्ण हरी असा जप केला. हे जरी खरं असलं तरी देखील अशा प्रकारचा जप ही त्यांची मुख्य शिकवण नाही. अनुग्रहित साधकांनी सोहम ध्यान साधनेचीच कास धरली पाहिजे. जे अनुग्रहित नसतील आणि ज्यांचं स्वामीजींवर प्रेम आहे, श्रद्धा आहे, अशांनी रामकृष्ण हरीचा जप करावा हवा. तर पण सर्वांसाठीच स्वामीजींनी नामजपाची साधना सांगितलेली आहे असा अपप्रचार इथून होऊ नये अशी अपेक्षा स्वामीजींनी पावसमध्ये व्यक्त केली. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी स्वामी माधवनाथ जे म्हणत आहेत ते 100% बरोबर आहे असं सांगितलं आणि अजून त्यात भर घालण्यासारखं काही नाही असं ते म्हणाले. या मुक्कामातच स्वामी सत्यदेवानंदांनी माधवनाथांना अगदी आलिंगन देत मिठी मारली. आनंदाश्रूंनी त्यांनी आपलं मन मोकळं केलं. तरी देखील त्यांच्या असं लक्षात आलं की पावसमध्ये एकूणच सोहम साधना ही बाजूला पडलेली आहे. सोहम साधनेवर म्हणावा तसा विचार होत नाहीये. सोहम साधना तिथं तशी केली जात नाहीये. आणि एवढं ते सांगून आले तरी देखील तिथं स्वरूपानंदांना ओम रामकृष्ण हरी हेच सांगायचं होतं असं सांगितलं जात आहे असं त्यांच्या लक्षात आलं. अर्थात आपल्या सांगण्याचा विशेष परिणाम झालेला नाही किंवा त्यांनी आपल्या सांगण्यावरून विशेष बोध मंडळांनी घेतलेला नाही असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी उत्सवाच्या निमित्ताने पावसला जे एकदाच गेले तर ते जाणं बंदच केलं. त्याच्यानंतर ते दोनदा तीनदा पावसला गेले. 1979 साली ते पावसला जाऊन आले. पावसला त्यांचं स्वागत अतिशय चांगलं होत असे. मात्र सद्भक्त भाऊ देसाई त्यांचं चांगलं स्वागत करत असत. त्यांची व्यवस्था चांगली ठेवली जात असे. त्यांच्याबरोबर तरुण मंडळी जात असत. 1981 साली देखील ते पावसला गेले. 82 साली ते पावसला गेले, तरी देखील पावस आणि समाधी मंदिराचं चाललेलं कार्य आणि स्वामी स्वरूपानंद असताना स्वामीजी सांगत असलेल्या गोष्टी याच्यामध्ये अंतर पडू लागलेलं आहे असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. ते अंतर पडण्याचं कारण एक प्रकारे स्वाभाविकही होतं, कारण तशा प्रकारे साधना माहीत असलेली बोध असलेली अशी कोणीच व्यक्ती तिथं नव्हती. आणि जेव्हा सत्पुरुष नसतो एखाद्या ठिकाणी आणि केवळ विश्वस्त मंडळ काम करत असतं, त्याच्यात विश्वस्त मंडळात जो प्रभावी असतो त्याच्या विचाराप्रमाणे काम चालायला सुरुवात होते. तसंच पावसच्या समाधी मंदिराकडून काही सांप्रदायिक कार्य घडावं अशी कोणाचीच इच्छा नव्हती. ते स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरापुरतंच कार्य असणार हे उघड होतं. फक्त स्वरूपानंदांनी जी सोहम साधना सांगितली त्याच्याऐवजी स्वरूपानंदांचं दुसरंच महत्वाचं सांगणं आहे असं केवळ सांगितलं जाऊ नये एवढी त्यांची किमान अपेक्षा होती. 1983 साली पावसच्या स्वरूपानंद सेवा मंडळांनी त्यांना उत्सवासाठी म्हणून निमंत्रण दिलं. ते असं म्हणतात की स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस रत्नागिरी यांचेकडून आलेले 21 डिसेंबरचे पत्र मिळाले, आपण मला स्वामी श्री स्वामी जयंतीसाठी येण्याबद्दल आग्रहाने निमंत्रण पाठविले आहे. याच महिन्यामध्ये नागपूरचा 8 दिवसांचा दौरा करून आल्यामुळे व तेथील कार्यक्रमाच्या गर्दीमुळे शरीरावर बराच ताण पडलेला आहे, त्यामुळे इतक्या लांबचा प्रवास झेपेल की नाही याची डॉक्टरांना शंका वाटते, अशा परिस्थितीत येणेही बरे नाही असं ते म्हणतात. पूर्वी स्वामीजी देहाने असतानाही मी उत्सवासाठी पावसला आलो नाही, कारण तेवढी गर्दी मला कितपत झेपेल याची शंका वाटते. मला जरी प्रत्यक्ष देहाने येता आले नाही तरी मनाने मात्र मी आपणाबरोबर या आनंद उत्सवामध्ये सहभागी आहे असं म्हणून त्यांनी काही अपेक्षा उत्सवाबद्दल मंडळाकडे व्यक्त केल्या लिहून. ते असं म्हणतात की इतरत्र जे उत्सव होतात त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचे उत्सव पावसला व्हावेत अशी माझ्या मनामध्ये किती दिवसापासून कल्पना आहे. त्यामध्ये प्रसाद भोजनाला प्राधान्य न देता उत्सवाच्या दिवशी मुख्यतः नामस्मरण, ध्यानधारणा, संतांची शिकवण असा बोध देत घेत तो दिवस साजरा व्हावा. ते कसे करता येईल याविषयी मी तेथे आलो म्हणजे आपण समक्ष बोलू मी जेव्हा येईन तेव्हा असं ते म्हणतात. आणि याच्यात काही अडचणी आहेत हेही मी जाणून आहे, कारण येणाऱ्या भक्तांची भोजनाची व्यवस्था तसं ते रिमोट प्लेस असल्यामुळं करावी लागेल हे मी जाणतो. पण हे सगळं करून देखील मुख्यतः या पद्धतीने उत्सव हवा अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी कळवलं. आणि ते म्हणतात की हे सर्व मंडळाच्या आणि इतर सर्वांच्या मनोधारणेवर अवलंबून राहील, माझा कोणताही आग्रह त्याबाबत नाही असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी तुम्ही मोठ्या आनंदाने उत्साहाने स्वामींचं कार्य करत आहात, मीही अल्पस्वल्प सेवा प्रवचनाद्वारे स्वामीजींची शिकवण प्रसृत करण्याच्या मार्गाने करतो आहे असं म्हणतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणून त्यांना एक प्रकारे सहाय्य करण्याची, पारमार्थिक कार्यासाठी सहाय्य करण्याची अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण त्याला तशा प्रकारे कृतीतून प्रतिसाद कधीच मिळाला नाही. एवढंच नाही तर 84 साली प्रकाशित झालेल्या पुनर्प्रकाशित झालेल्या स्वरूपानंदांच्या चरित्रात मागच्या वेळेला सांगितलं तसा एक प्रकारे सर्व प्रसंग न देता अब्रप्टली मध्येच एक पत्र स्वरूपानंदांचं टाकून थोडासा मानहानीकारक असा उल्लेख त्यांचा या चरित्रामध्ये करण्यात आला. चरित्र ग्रंथ जर लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या उल्लेखाबद्दल स्वतः स्वामी स्वरूपानंदांचे काही मार्गदर्शक विचार आहेत. हे विचार स्वरूपानंदांनी पत्र लिहून स्वामी अमलानंदांना कळवलेले आहेत. त्याचंही असं झालं की स्वरूपानंदांनी पुणे आणि मुंबई या भागामध्ये सोहम साधनेचा प्रसार करण्यासाठी देहानी तर त्यांना शक्यता नव्हती कार्य करण्याची, पावसमध्ये ते एका जागी राहून होते. त्यामुळे विठ्ठलराव जोशींना त्यांनी सोहम साधनेची स्वरूपानंदांची दीक्षा द्यावी असं सुचवलेलं होतं आणि विठ्ठलराव जोशी ते कार्य करत होते. विठ्ठलराव जोशी हे एक अधिकारी व्यक्ती होते, चांगले होते, ते अतिशय नेमकं मार्गदर्शन करत असत आणि तशा प्रकारचं नेमकं मार्गदर्शन अमलानंदांना विठ्ठलरावांनी केलेलं होतं. विठ्ठलराव जोशींनी स्वरूपानंदांचा अनुग्रह, स्वरूपानंदांची गुरुपरंपरा देऊन विठ्ठलरावांनी देवविलेला होता अमलानंदांना. त्यामुळे मामांना विठ्ठलराव अगदी गुरु समान असेच होते. त्यांच्यावर त्यांची पूर्ण निष्ठा भक्ती होती, पण अनुग्रह स्वरूपानंदांचा आहे असं सांगून दिलेला होता. विठ्ठलरावांची आध्यात्मिक योग्यताही मोठी होती आणि सोहम साधनेतल्या अनेक गुह्य गोष्टी मामांना विठ्ठलरावांकडून समजलेल्या होत्या. मामांप्रमाणेच मामांचे मित्र अण्णा गोडसे आणि अंबिये यांनाही विठ्ठलरावांनी स्वरूपानंदांची गुरुपरंपरा आणि गुरुदीक्षा दिलेली होती. साहजिक हे तीन शिष्य आम्ही पावसला कधी जाऊ आणि गुरुदर्शन कधी घेऊ असं विठ्ठलरावांना विचारत असत. तेव्हा विठ्ठलराव म्हणायचे की योग्य वेळ येईल तेव्हा मीच माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन जाईन. जे इथं आहे तेच पावसला आहे, तुमची अजून तयारी व्हायला हवी. अशा प्रकारची उत्तरं दिल्यामुळं या तिघांना काही पुढे बोलणं सुचत नसे आणि आपलं हित विठ्ठलरावांना कशात आहे हे समजतं. अशी निष्ठा असल्यामुळं या उत्तरांनी तिघांचं समाधान देखील होत असे. पण असं झालं की एके दिवशी मामांचा भाचा विष्णू भट मामांकडे आला, 15-20 दिवसांनी आला. तेव्हा मामांनी त्याला तू कुठं गेला तास म्हणून विचारलं. तेव्हा मी पुण्याला रत्नागिरी पावसला जाऊन आलो असं मामांना उत्तर दिलं. त्यामुळं स्वरूपानंदांकडे जाण्याची तीव्र इच्छा, जी इतके दिवस विठ्ठलराव सांगत होते की योग्य वेळ आल्यावर मग स्वरूपानंदांकडे मी तुला पाठवीन, ती परत फार उफाळून वर आली आणि मामांनी ठरवलं की आपण काही करून आता जायचंच, विठ्ठलरावांना न सांगता मामा पावसला गेले. ही पूर्वपरंपरा सांगतो आणि मग वाचतो की 16 तारखेला रामभाऊ परांजपे असं म्हणतात. 21 मार्च 63 ला मामांनी एक दीर्घ पत्र स्वरूपानंदांना लिहिलं. त्याच्यात ते असं म्हणतात की 16 तारखेला रामभाऊ परांजपे म्हणजे राय परांजपे ज्यांनी स्वरूपानंदांचं चरित्र लिहिलं ते इथं आलेले होते आणि त्यांनी आपलं चरित्र लिहिण्याचा मानस सांगितला. म्हणजे स्वरूपानंदांचं चरित्र ते लिहिणार आहेत असं सांगितलं. त्यांना मी माझा व आपला 1952 पासून संबंध अप्रत्यक्षपणे कसा आला, आपल्या गुरुपादक पादुका व नाथ संप्रदायाच्या भजन मार्गातील अनुभव श्री विठ्ठलरावांकडून कशा लाभल्या, तुमचे भेटीबद्दल आम्हा 7-8 वर्ष लागलेली, 7-8 वर्ष जाऊ दिलं नाही विठ्ठलरावांनी स्वरूपानंदांकडं, 7-8 वर्ष लागलेली तीव्र तळमळ व ध्यास, आणि प्रत्येक वेळी विठ्ठलरावांनी पुढे योग्य वेळ आली की भेटीची अनुज्ञा मिळेल असे प्रत्येक वेळी कसे सांगितले. नंतर मजला स्वप्नात श्री मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ यांची दर्शने होऊन असा आदेश आला की तू आपल्या सद्गुरूंना पावसला जाऊन आता भेट व त्याप्रमाणे मी श्री विठ्ठलरावांचा रोष पत्करूनही आपल्याकडे 11 जानेवारी 1960 पत्र लिहून 18 जानेवारी 1960 रोजी प्रथम दर्शनास आलो वगैरे सर्व गोष्टी रामभाऊ परांजपे यांना सांगितल्या. तसंच दैनंदिनी दाखवून आपल्या चरित्र ग्रंथात याचा उपयोग करता आल्यास बघावे असे सुचविले. श्रीचरणी सर्व गोष्टी विदित केल्या आहेत. त्या पत्राला स्वरूपानंदांचं उत्तर आलं. ते असं म्हणतात, कोणाही भूताचा न घडो मत्सर, चिरंजीव प्रिय श्री लक्ष्मणराव फडके. कोणाही भूताचा न घडो मत्सर, संत वचनोक्ती दृष्टीपुढे ठेवून व जरुरीप्रमाणे व्यक्ती नाम निर्देश आणि तदनुषंगिक काही घटनाही जरुरीप्रमाणे वगळून परमार्थाला पोषक साधकाला मार्गदर्शक असा तुमचे लिखाणातील बराचसा भाग निवडून काढणे शक्य आहे, तरी तशी निवड करून वा करवून त्या लिखाणाचा यथायोग्य उपयोग व्हावा असं स्वरूपानंद म्हणतात. कधी कधी व्यक्ती नाम निर्देश योग्यही असतात आणि तदनुषंगिक घटना सांगाव्याही लागतात. कधी कधी व्यक्ती नाम निर्देशापेक्षा साधकोपयोग लक्षात घेऊन त्याला साधनेला उपयोग होत असेल तर तशा प्रकारचं लिखाण आवश्यक असतं. तसा तारतम्य ठेवून हे लिहावं. थोडक्यात विठ्ठलरावांच्या संदर्भात असं खूप लिहिण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं. असं स्वरूपानंदांचं चरित्र लिखाणाविषयी धोरण होतं. असं सगळं जर लक्षात घेतलं तर बाळासाहेब हे या अशा प्रकारच्या एकतर्फी आणि थोडीशी मानहानी होईल अशा उल्लेखाने निश्चितच दुखावले, पण त्यांनी ते कोणालाही तसं कधीही प्रगट केलं नाही. खासगी बोलण्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलंही आहे, तेव्हा घडलेले प्रसंग देखील सांगितले, ते लिहिलेले आहेत. त्यांच्यापाशी या अशा गोष्टी करण्यासाठी तेवढा वेळच नव्हता. त्यांचं वय त्यांना खूपच पुढे गेलेलं होतं. जसं हे चरित्र प्रकाशित झालं स्वरूपानंदांचं तेव्हा ते स्वतःच 68 वर्षांचे होते. पण त्यांनी हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्या सांप्रदायिक कार्याला येणारे हे अडथळे असं ते एकूण त्याचं स्वरूप होतच. सांप्रदायिक कार्याची साधनेची कल्पना ज्या ठिकाणी तेवढी बाजूला सारली जाते तसं पावसमध्ये एक गोष्ट सांगितली जायची. अगदी साधे साधे लोक देखील बोलायचे की बाळासाहेबांना मी सुद्धा ऐकलेलं आहे की अजून याचा लोभ सुटत नाही, ते तेव्हा दुकान चालवत असत. स्वरूपानंदांच्या पार्श्वभूमीवर ते पाहत असतील असं असल्यामुळे त्यांची एक विशिष्ट दृष्टी असली तरी देखील प्रत्येक संत आणि त्याचं जीवन हे वेगळं आहे हे समजून घेतलं जात नव्हतं असं मला सांगायचंय. चरित्रात मानहानिकारक एक तर्फी उल्लेख जो झाला तसंच आम्ही पावसला तीनदा त्यांच्याबरोबर शिबिरासाठी म्हणून गेलो. त्यांनी असा निर्णय घेतला की इथं जेवढी मंडळी असतात तेवढीच मंडळी घेऊन तिथं आपण जायचं आणि तिथं रत्नागिरी एवढं जवळ असताना कोणीच त्याचा लाभ घ्यायला येत नाहीत, त्यांना याच्याबद्दल आस्था नाही, सोहम साधनेबद्दल ते उदासीन आहेत. अशा परिस्थितीत एवढा खर्च करून आणि एवढ्या साधकांनी आपल्या रजा घेऊन पाच पाच सहा सहा दिवस तिथं जायचं, पैसे खर्च करायचे, वेळ खर्च करायचा, त्याच्यापेक्षा इथं नियमित चाललेलं कार्य पुरेसं आहे असं म्हणून त्यांनी पावसला देखील अशा मोठ्या प्रमाणावर जाण्याचा निर्णय स्थगित केला. नंतर परत एकदा गेले ते काही कित्येक वर्षांनी, माझ्याशी कल्पना 89 साली ते परत गेले. त्यामुळे पावसपासून आपलं कार्य, समाधी मंदिराच्या कार्यापासून हे कार्य मुळातच वेगळं होतं, सांप्रदायिक होतं, पण त्यांच्याशी विशेष संबंध न ठेवता पुण्यातून जसं आपल्याला शक्य होईल तसं करायचं असं त्यांनी ठरवलं. त्यांना त्यांचे जे उत्तराधिकारी होते त्याच्यामध्ये आताच आपण वाचलं की स्वामी सत्यदेवानंदांनी आणि त्यांची गळाभेट आलिंगन झालं. अमलानंद आणि ते एकत्रित आलेले मी दोनदा पाहिलेले आहेत वसईला आणि अतिशय उत्तम संबंध त्यांचे होते. तरी देखील या तिघांनी मिळून कार्यासाठी देखील एकत्रित न येण्याचं धोरण ठरवलेलं होतं. हे तिघही एकत्रित येऊन कोणतंही कार्य यांनी कधीही केलं नाही. एकदा वसईला स्वामीजींबरोबर आम्ही सगळे गेलेलो होतो तेव्हा स्वामी अमलानंद त्यांचे अनुग्रहित, सत्यदेवानंद आले नव्हते त्यांचे अनुग्रहित, स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित आणि स्वामी माधवनाथ माधवनाथांचे अनुग्रहित असा एक कार्यक्रम झाला. पण एकूणच यातल्या प्रत्येकाने आपलं कार्य आपल्या दृष्टीने विकसित केलेलं असल्यामुळे त्याच्यात एकजिन्सीपणा आला नाही. हा अनुभव लक्षात घेऊनच स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 98 साली असं एक प्रपोजल आलेलं होतं की आपण सगळे मिळून स्वरूपानंदांचे अनुग्रहित आणि पुढचे सगळे एकत्र जमू, त्याच्यामध्ये सहभागी न होण्याचा मी निर्णय घेतलेला होता आणि आपलं एक स्वतंत्र तिथं शिबिर केलेलं होतं आणि एक उत्तम शिष्टाचार म्हणून त्या शिबिराकरता मी थांबलेला होतो. पण सर्व मिळून एकत्र येणं आणि एकत्रित कार्यक्रम करणं असं तेव्हा केलेलं नव्हतं. या तिघांचेही एकमेकांच्या विषयी सौहार्द राखून सद्भाव ठेवून पण स्वतंत्र कार्य उभारण्याचीच प्रेरणा आणि दृष्टी होती. स्वामी माधवनाथांनी अमलानंदांना एक पत्र लिहिलेलं होतं. हे पत्र 78 साली लिहिलेलं आहे. परमपूजनीय स्वामी अमलानंदजी महाराज पेण यांचे चरणी शिरसाष्टांग प्रणिपात विनंती विशेष. श्री कृपे करून इकडील सर्व क्षेम. आपले दिनांक 9 जुलैचे पत्र पोहोचले. दिनांक 20 रोजी व्यास पौर्णिमा उत्सव सर्व स्वामी भक्त येथे मोठ्या उत्साहाने करतीलच. तेथे मोठ्या उत्साहाने करतीलच येथेही तसाच उत्सव मोठ्या प्रेमाने व उत्साहाने साजरा होत आहे. या उत्सव प्रसंगी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी सर्व अनुयायांना, अनुग्रहितांना, भक्तांना व भाविकांना जो प्रेमाचा, समन्वयाचा व बोधाचा धडा दिला आहे तो आपण सर्वांनीच लक्षात ठेवायचा आहे असं त्यांनी अतिशय प्रेमाने सुचवलेलं आहे. अनुयायांमध्ये प्रकृतीगत वैचित्र्य व स्वभाव भिन्नता दिसली तरी म्हणजे या तिघांमध्येही प्रकृतीगत असं विविधता भिन्नता स्वभाव भिन्नता नक्की होती, तरी तत्वतः आपण सारे एकच आहोत हा बोध पक्का ठसवून घेऊन स्वामी प्रेरणेने आपण मोठ्या आनंदाने कार्यास लागूया. आपल्या संप्रदायाचे स्वरूप शक्य तितके शुद्ध राहावे व त्याचा आदर्श सर्वांनी गिरवावा असे आपण सर्व भक्तजनांना स्वाभाविकपणे वाटते. अतिशय तोलून मापून आणि जपून असं लिहिलेलं पत्र काही सुचवणारं देखील आहे, काही निश्चय व्यक्त करणारं देखील आहे, तसंच आपल्या कार्याचं स्वरूप आपण कसं ठेवू इच्छितो हे सांगणारं देखील आहे. त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे त्यांनी असं सुचवलेलं आहे अमलानंदांना की आपण प्रकृतीगत स्वभाव भिन्नतेमुळे आणि प्रकृती वैचित्र्यामुळे एकत्र येण्याचं कारण नाही, आपण आपल्या ठिकाणी काम करू. आणि प्रत्यक्षपणे असं सुचवलेलं आहे की सांप्रदायिक शुद्धता कशी जपली जाईल हे मात्र आपण कसोशीने पाहू. स्वामीजींना एका अधिकारी शिष्याकडून थोडासा व्याप झाला काही काळ, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. त्यांच्याच सांगण्यावरून स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना हे पत्र लिहिलेलं होतं, कारण स्वरूपानंद हे असे कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवून पत्र लिहिणारे असे नव्हते. पण मला जसं माहीत आहे तसं प्रत्येक वेळेला स्वामीजींनी त्यांच्याबद्दलही अतिशय सद्भाव राखला, त्यांनी केलेली कवन ते अतिशय प्रेमाने गात असत, त्यांची स्तुती करत असत, त्यांच्याबद्दल सद्भाव बाळगून होते. मात्र एकूणच स्वामीजींचा या सगळ्या गोष्टींकडे तोंड देण्याचा मामला अनुल्लेखाचा होता. स्वामीजींनी त्यांच्या जीवनामध्ये अनुल्लेखाच्या शस्त्राचा जबरदस्त वापर केलेला आहे. कोणाला न समजता कधीही तोंडांनी विरोध न करता किंवा आडातच नसेल तर पोहऱ्यातच नाही या न्यायानी तशी कोणतीही खूण त्यांनी कधीच शिल्लक ठेवली नाही, त्या व्यक्तीचा उल्लेखच त्यांनी बंद केला. कधीही प्रत्युत्तर नाही, संबंधच नाहीत त्यामुळे संवाद नाही असं धोरण ठेवलं. त्यामुळे मग हळूहळू त्यांना होणारा जो त्या तऱ्हेचा त्रास व्याप होता तर तोही कमीच झाला. जर कधी प्रत्युत्तर दिलं गेलं तर समोरचा परत काहीतरी करू शकतो, पण आणि हे जर किरकोळ म्हणता येणार नाही पण थोडेसे जर प्रसंग सोडले तर तेही त्यांच्या कामामध्ये व्यग्र होते आणि त्यांनी चांगलं काम उभं केलं त्यांच्या पद्धतीने. स्वामीजींना स्वतःचा संप्रदाय शुद्ध ठेव, अमलानंदांना 78 साली लिहिलेलं पत्र आहे संप्रदाय शुद्धीबद्दल. स्वतःचा संप्रदाय शुद्ध ठेवण्याविषयी त्यांना फार तळमळ होती, याकरता ते रोज किंवा दर रविवारी सर्वांबरोबर ध्यानाला बसत असत. कोणीही सद्गुरु असे नाहीत की जे इतक्या शिष्यांना घेऊन ध्यानाला बसतील. संप्रदाय शुद्ध राहावा आणि ध्यानाचं महात्म्य कायम राहावं स्वरूपानंदांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून त्यांनी एवढा खटाटोप केला. कोणाही संतांच्या फार जवळ तुम्हाला जाता येत नाही, खूप थोडे लोक जाऊ शकतात, पण स्वामीजींचं जीवन तसं नव्हतं. आपण सगळे त्यांच्या खूप जवळ जाऊ शकलो, याचं कारण त्यांचे विचार थेट तुम्हाला समजणं, त्यांचा आचार थेट तुम्ही पाहणं, त्यांच्याबरोबर तुम्ही प्रत्यक्ष साधना करणं, त्यांचे विचार ऐकणं, म्हणून निरूपणाचं माध्यम त्यांनी निवडलं. असा स्वतःचा संप्रदाय शुद्ध ठेवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मी मागे सांगितलं की कित्येकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन छोटी छोटी कार्य उभी केली. जसं मुंबईला माधवराव दाते म्हणून होते त्यांनी कार्य उभं केलं, बारामतीला सरल बाबर, पुष्पा जवळेकर, नागपूरला श्यामाताई पेंडसे, सुमतीताई संत. तसं मुलांपैकी देखील काही मुलांनी तेव्हा केंद्र सुरू केलेली होती, जसं मकरंद वझे, विजय कुलकर्णी, पंकज करवंदे, योगिनी ताडे तेव्हा प्रवचन करत होत्या. 1990 सालची घटना आहे. बारामतीला स्वामीजींची आनंद यात्रा गेलेली होती आणि रात्री सगळे कार्यक्रम झाल्यानंतर अगदी शिळोप्याच्या गप्पा आणि सहज बसणं स्वामीजींबरोबर म्हणून सगळे बसलेले होते. तेव्हा स्वामीजी नुकतेच मुंबईला जाऊन आलेले होते. मुंबईला एक केंद्र चालत असेल, त्या केंद्रात स्वामीजी जाऊन आलेले होते आणि त्या भेटीची व्हिडिओ कॅसेट तेव्हा असायच्या, कॅसेट करून पाठवली गेलेली होती. स्वामीजींनी कार्यक्रम काहीच नव्हता, मोकळा काहीच आकृतीबंध नसलेला कार्यक्रम, त्यामुळे ती व्हिडिओ सीडी आपण कॅसेट पाहू असं स्वामीजींनी ठरवलं आणि ती व्यवस्था करून तशी लावली गेली. ती कॅसेट चालू झाल्यानंतर सुरुवातीला मुंबईला केंद्र घेणारे माधवराव दाते ते एक चांगले साधक होते. त्यांचं वाचन दांडगं होतं, ध्यानाचा अभ्यास चांगला होता, कवी हृदयाचे होते आणि कविता करत असत, निरूपणकार होते आणि निरूपणाचंच केंद्र मुंबईला चालवत असत आणि त्या केंद्रातच स्वामीजींनी दिलेली ती भेट होती. पण सुरुवातच झाली ती माधुरा दात्यांना रांग लावून साधक नमस्कार करतायत, ते डोक्यावर हात ठेवतायत, आशीर्वाद देतायत, अशा प्रकारचं दृश्य दिसायला सुरुवात झाली. तेव्हा सांप्रदायिक शुद्धतेकरता मी सांगतोय, स्वामीजींनी मला, मीच त्यांच्या बाजूला बसलो तो मला म्हणाले हे काय लागलंय. मी जाऊन विचारलं, आपला माधव होता, माधव म्हणाला की बरोबर आहे, आमचीच कॅसेट आहे ही. त्या कॅसेटवर सुरुवातीला माधुरा दात्यांनी या गोष्टी टाकल्या त्या आणि मग स्वामीजींची भेट अशी ती कॅसेट फिरवलेली होती थोडक्यात. पूर्वी कधीतरी माधुरा दात्यांचं रेकॉर्डिंग त्याच्यात केलं असेल कोणीतरी, स्वामीजींनी ती बंद करवली. थोडेसे ते कडकच झाले. मुंबईच्या साधकांना स्वामीजींनी या सर्व गोष्टींपासून सावध केलं, माधवराव दात्यांना होणारे नमस्कार बंद झाले. हा प्रसंग बारामतीत घडला. माधवराव दात्यांवर स्वामीजी चांगलेच नाराज झाले, ते पुढे तसे आजारीही पडले, हळूहळू कामातून बाजूलाच गेले. हा प्रसंग ज्या बारामतीत घडला त्या बारामतीतल्या सरल बाबर, तसं इथं सुषमाताई, नंदाताई सावंत याच गोष्टी करत असत. स्वामीजींनी 92 साली उत्तराधिकारी नेमले, त्याच्याबरोबर काही मार्गदर्शक नेमले. या मार्गदर्शकांकडून स्वामीजींची विशिष्ट व्यवहाराची अपेक्षा होती आणि उत्तराधिकाऱ्यांकडून देखील होती. उदाहरणार्थ नमस्कार न घेणं, आशीर्वाद न देणं, लोकांना जमून भ्रुकुटी मध्यावर बोट न ठेवणं, त्यांच्याकडून वैयक्तिक सेवा न घेणं, पाय दाबून देणं वगैरे या गोष्टी न करणं, आपली स्वामीजींशी अति जवळीक आहे असं न दाखवणं, सहज भावाने राहणं, पण तसं घडत नव्हतं असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. स्वामीजींनी आम्हाला काही जणांना बोलवलं आणि मला म्हणाले की तू एक पत्रक काढ, त्या पत्रकामध्ये आम्ही एक पत्रक काढलं, स्वामीजींना दाखवलं, स्वामीजींनी दुरुस्त्या त्याच्यामध्ये सुचवल्या. ते पत्रक दीपे दीपू लाविला मध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वामीजींनी उत्तराधिकाऱ्यांकडून अपेक्षा, मार्गदर्शकांकडून अपेक्षा आणि सर्वसामान्य साधकांकडून अपेक्षा असा स्पष्ट संदेश दिला, काय करायला हवं काय करायला नको. पण स्वामीजींचं एक तंत्र होतं, स्वामीजी मुलांना बोलून त्यांच्याकडून हे करून घेत असत. असं असल्यामुळं विशेष करून हे पत्रक मकरंदनी काढलं असं सगळीकडे पसरलं आणि मकरंद हा नगरकरांवरही नियंत्रण मिळवू इच्छितो, इतर मार्गदर्शकांवरही नियंत्रण मिळवू इच्छितो अशा प्रकारच्या गोष्टी प्रसृत झाल्या. त्याला विरोध निर्माण झाला. स्वामीजींचे पहिले अनुग्रहित होते गोंधळेकर म्हणून, त्यांनी स्वामीजींना एक पत्र लिहिलं. अशा रीतीने त्यांनी ज्यांना मार्गदर्शक म्हणून नेमलेलं होतं अशा मंडळी ही थोडीशी आधीपासूनच हे घडत असावं, पण संप्रदाय शुद्धी करता जेव्हा लक्षात आलं माधुराव दात्यांचं प्रकरण आणि एक दोन वर्षांनी स्वामीजींनी ही व्यवस्था केली, मग आता या गोष्टी इथं पूर्ण थांबल्या पाहिजेत असं जेव्हा स्वामीजींनी ठरवलं तेव्हा या प्रस्थापित मंडळींनी विरोधच केला. त्या विरोधाचं स्वरूप फार जबरदस्त झालं, त्याच्या अनेक साथ प्रतिसाद निर्माण झाले. तेव्हाच्या साधकांना आठवतही असेल, काही ज्येष्ठ साधक स्वामीजींना जाऊन भेटले. स्वामीजींनी शेवटी अध्यात्म मंगलधाम मध्ये आणि तेव्हा नेमका 18व्या अध्यायाचा शेवटचा भाग चाललेला होता की हा गीता संप्रदाय कोणाला सांगू नये याची पथ्य भगवंत अर्जुनाला सांगतायत असा भाग होता. अगदी सगळं जुळून आल्यासारखं झालं. इदं तुते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन हा श्लोक चाललेला होता. त्या श्लोकाच्या विवरणाखातर ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय स्पष्टपणाने याच्यावर विवरण केलेलं आहे. सांप्रदायिक शुद्धताच कशी राखावी, हा गीता संप्रदाय कोणालाही कसा सांगता येणार नाही, जो ऐकतो त्याचा अधिकार काय, सांगतो त्याचा अधिकार काय, या निमित्ताने हा श्लोक वाचून स्वामीजींनी ते पत्रक वाचूनच दाखवलं सगळ्यांना आणि असं म्हणाले की याच्यात मकरंदनी हे लिहिलं असं तुम्हाला वाटतं, हे जर मी लिहिलं असतं तर मी अजून एवढ्या गोष्टी घातल्या असत्या, असं करून त्यांनी त्याचं एक फार मोठं समर्थन केलं. म्हणजे त्या वयामध्ये शिष्यांकडून होणारी चूक मी तुम्हाला सांगतोय, सत्याहत्तर वर्षांचे स्वामीजी होते आणि मार्गदर्शकांनी नमस्कार घेऊ नयेत असं स्वामीजींनी सुचवलेलं होतं पत्रक काढून आणि त्याचं समर्थन स्वामीजींना करायला लागत होतं अशी आपल्या संप्रदायाची स्थिती झालेली होती. आणि स्वामीजी म्हणत होते की आता खाली उभं राहा आणि याच्यात दोन दोन प्रति लोकांना द्या आणि त्यांना सांगा की सगळ्यांना सांगा. याचं कारण कदाचित असं झालं असावं की स्वामीजींना नेमकं कार्य करताना नेहमी फार डायसी राहतं. एखादी व्यक्ती बोलते, स्टेजवर येते, निरूपण करते, लोक मानायला लागतात, आदराची भावना नमस्कारामध्ये होते, जसं वक्त्यामुळं श्रोता प्रभावित होतो तसं श्रोता प्रभावित झालेला पाहून वक्ताही स्वतः प्रभावित होतो आणि तो आपल्या स्वतःला विशेष समजायला सुरुवात करतो, तेव्हा ते कोणतंही शुद्ध कार्य करण्याची शक्यता कमी होऊन जाते. स्वामीजींना संप्रदाय शुद्धी करता शेवटपर्यंत झगडायला लागलं हे मी तुम्हाला सांगतोय. निदान बारामतीत घडलेल्या प्रसंगावरून तेव्हा ही मंडळी काही उपस्थित होती, त्यांना हे आवडलं नाही, स्वामीजींना हे समजलेलं होतं आणि एकमेकांना सांगत होती की स्वामीजींनी कसं बंद करायला सांगितलं पाहिलं ना, पण स्वतःच्या बाबत हे सगळं चालूच होतं. म्हणून स्वामीजींचं हे आपण निर्माण केलेलं घर, आपण बांधलेलं घर हे सुस्थितीत राहावं, मोडू नये, याच्याकरता असणारी तळमळ तेव्हा सर्व साधक वर्गांनी पाहिली. अतिशय संयमित आणि नेहमीच प्रेमानी माधुर्यानी मृदुत्वानी राहणारे स्वामीजी कडक झालेले पाहिले तरी देखील असंच वाटलं की हे स्वामीजींची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली गेलेली आहे. या प्रत्येक गोष्टीतून शिकायचं ते शिकले नाहीत अशी अडचण झाली. माझ्या या बोलण्यामधून तुम्हाला बरेच खुलासे होतील की नंतर मंडळाची दिशा देखील का आणि कशी राहिली आणि त्याला कारण काय होती. संप्रदाय शुद्धी ही एखाद्या व्यक्तीला जपून ठेवण्यापेक्षा त्याच्या मान सन्मानापेक्षा ही मोठी एक गोष्ट आहे. असं असल्यामुळं स्वामीजींनी ही गोष्ट कसोशींनी पाळली. एवढं झाल्यावरही स्वामीजी ऐकले नाहीत. स्वामीजींनी हे सगळं बंदच करायला लावलं आणि जे तशा तऱ्हेने बंद करणारे होते तेही स्वामीजींना समजले आणि तरीही जे बंद न करता चालू ठेवणारे होते त्यांनाही स्वामीजी जाणून राहिले. मग स्वामीजींनी आम्हाला तरुण मुलांना बोलवून सांगितलं की कार्य नक्की कशा प्रकारे करायला हवं, काय असायला हवं, काय खपवून घ्यायला नको. त्या याच्यात स्वामीजींनी बोलवून आम्हाला सांगितलं की इथून पुढे मंडळाच्या व्यासपीठावर सुषमाताई वाटवे यांचं प्रवचन कधीही ठेवायचं नाही, की ज्यांनी स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर अनुग्रही द्यायला सुरुवात केली. असा हा इतिहास आहे. स्वामीजींना संप्रदाय शुद्धीकरता म्हणून जे कष्ट पडले त्यांच्या चरित्राचा भाग म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे. व्यक्तिगत जीवनात स्वामीजींनी भरपूर जणांचं सोसलं. मंडळाच्या बाबतही स्वामीजींना सोसायला लागलं. मंडळाचं कार्य आणि सांप्रदायिक कार्य स्वामीजी असताना जरी एकच असलं तरी संप्रदाय ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि मंडळाच्या कार्यातही त्यांना काही अडथळे जरूर आले, त्याच्याबद्दल मी पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेन. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बुला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.